इयोब अध्याय 22. मग अलिफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला, देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय? तुमच्या धार्मिक जगण्याने सर्व समर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहिलास तर त्यास काही लाभ होईल काय? तो तुझा भक्तिभाव पाहून तुझा निश्चित करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का? तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाला अंत नाही ना? तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकून ठेवले, उड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकास अन्न दिले नाही. जरी तू शक्तिमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानित मनुष्य असशील, तू विद्वांना काही न देता घालून दिले असशील, पोरक्यांचे भाऊ मोडले असशील, म्हणणं तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटाने तू घाबरून जात आहेस. म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहूबाजूने वेढला आहेस. देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते किती उंच आहेत. आणि तू म्हणतो देवाला काय माहिती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो? दाट ढग त्यास झाकत आहेत म्हणजे त्याने आपल्याला बघू नये. तू जुनाच मार्ग धरणार आहेस काय? ज्यावर दुष्टजन चालले त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला. जे देवाला म्हटले, आमच्यापासून निघून जा, तो सर्व शक्तिमान देव आम्हास काय करू शकतो? आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतु दुष्टाची योजना माझ्यापासून दूर आहे. धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील, निर्दोष त्यांचा उपवास करतात आणि म्हणतात, खरोखरच आमच्या विरुद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे, त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे. तू आता देवाला शरण जा, त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. मी तुला विनंती करतो, त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्वीकार कर, त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. तू सर्व शक्तिमान देवाकडे परत येशील तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मिकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील, तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफेरच्या सोन्याला दरीतल्या दगडा एवढी किंमत देशील, म्हणजे सर्व शक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल. तेव्हा तू सर्व शक्तिमानाच्या ठाई आनंद पावशील. तू तुझे मुख देवाकडे वर करशील, तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिद्धीच जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल. देव गर्विष्ठांना नम्र करील आणि तो नम्र लोकांची सुटका करील. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो. तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.